आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्त्रीगधरा नाईक तुमका राष्ट्रीय खबरो दिता। भारतीय जनता पक्षान लोकसभा वेचणुके खातीर 111 उमेदवारांची वळेरी जारी केल्या। अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघातल्यान वेचणुकेक उभी रावतली। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संबलपुरातल्यान तर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा ओडिशातल्या पुरी मतदारसंघातल्यान वेचणूक लढयतले। केंद्रीय मंत्री नित्यानंद राय उजियारपुरातल्यान, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग बेगुसरायतल्यान तर भाजपाचे म्हालगडे फुडारी रविशंकर प्रसाद बिहारातल्या पटना साहिर मतदारसंघातल्यान वेचणुकेक उभे रावतले। मेरठात अभिनेतो अरुण गोविल भाजपाच्या वटेन वेचणुकेत देवतलो। आदली केंद्रीय मंत्री मानेका गांधी सुलतानपुरातल्यान वेचणूक लढतली। मजगती भाजपान सिक्कीम विधानसभा वेचणुके खातीर 14 उमेदवारांच्या नावांची वळेरी पयलींच जारी केल्या। पक्षान अप्पर बुर्तुकातल्यान दिल्ली राम थापाक तर मानेभूंक दंतामातल्यान नरेंद्र कुमार सुब्बाक हांची नावां जारी केल्यात। भारतीय वेचणूक आयोगान येता ती लोकसभा आणि विधानसभा वेचणूक पर्यावरणीय शाश्वत नदरेन घेवपाचेर भर दिला। या फाटभुयेर वेचणूक आयोगान वेचणूक यंत्रणांक आणि राजकीय पक्षांक वेचणूक वळेरी आणि हेर वेचणूक साहित्य वापरताना उण्यात उणो कागदाचो वापर करपाचो निर्देश दिला। येता ते वेचणुकेत इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनाक उर्बा दिवपा खातीर हे निर्देश जारी केल्यात। तशेंच आयोगान लोकसभा आणि विधानसभा वेचणुका वेळार सिंगल यूज प्लास्टीक वापरचे न्हय आणि कोयर एकठांय करपाक वेगवेगळे कोयर एकठांय करपी डबे वापरचे असोय निर्देश दिला। दरेका प्रकारचो कोयर विलो लावपाची सुविधा सुनिश्चित करप, येरादारी खातीर पर्यावरण अनुकूल गाडयांचो प्रसार करप, भौशीक येरादारी वा कारपूल गाडयांचो वापर करपाचेर भर दिवप अशें वेचणूक आयोगान जारी केल्ल्या अहवालात म्हळा। जम्मू आणि काश्मीरात शिमेभायर आतंकवाद करपी आतंकवादी कारखाने बंद करपाक इस्लामाबादाक सल्लो दिवचो अशें सांगतना आतंकवादाक तेको दिवपी पाकिस्तानाचेर भारतान खर टिका केल्या। आतंकवादाक तेको दिवप, तांकां सक्रीयपणान आदार करप आणि आतंकवाद्यांक आलाशिरो दिवपाचो इस्लामाबादाचो इतिहास आसा। काल पाकिस्तानाक जाप दिवपाच्या हेतान राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश जेनेवात जाल्ले आंतर संसदीय संघटनेचे 148वे विधानसभेत उलयताले। संयुक्त राष्ट्र सुरक्षा आयोगान बंदी घातिल्ल्या सगळ्यात चड आतंकवाद्यांक पाकिस्तानान आलाशिरो दिल्लो हाचो उगडास करून दितना संसारीक आतंकवादाचे मुखामळ ओसामा बिन लादेन हो आतंकवादी निमणेकडेन पाकिस्तानातूच सापडिल्लो अशे हरिवंश हांणी ह्या वेळार सांगले। ईशान्य भारत उपहिमालयान अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात गडगडाटासहित पाऊस पडपाचो अदमास भारतीय वेधशाळेन उक्तायला। जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित, बालिस्तान, मुझफ्फराबादात, उत्तराखंडातल्या काय वाठारांनी, हिमाचल प्रदेश आणि उपहिमालयान अस्तंत बंगाल तशेंच सिक्कीमातल्या काय वाठारांनी पाऊस शिरशिरलो तर काय वाठारांनी झेलूय पडलो। फाल्यां सावन 29 मार्च मेरेन अस्तंत हिमालयाच्या वाठारांनी पाऊस चालूच उरपाचो अदमास भारतीय वेधशाळेन उक्तायला। आयज देशभरात रंगाचो उत्सव होळी वा रंगपंचम व्हडा उमेदीन मनयली। वसंत ऋतूचो हंगाम मनोवन वायटाचेर बऱ्यान जैत मेळोवपाक हो सण मनयतात। ह्या दिसा लोक एकमेकांक रंग लायतात आणि जाणट्यांचो आशीर्वाद घेतात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांणी रंगपंचमीच्या पवित्र सणानिमतान देशवासियांक परबी भेटयल्या। होळी हो सण भारताची गिरेस्त संस्कृताय आणि दायज दर्शयता असे मुर्मू हांणी सामाजिक माध्यमातल्यान दिल्ल्या एका संदेशात म्हळा। रंगाच्या या उत्सवाक लागून देशवासियांमदी मोग वाटतलो आणि भावकेची भावना जिती जातली असे तांणी हातून म्हळा। हो सण लोकांमधले नाते आणि घटमूट करून सगळ्यांच्या जिवितात सुख आणि समृद्धी हाडटलो अशी आस्त त्यांनी ह्यावेळार उक्तायला। होळयेचो हो सण लोकांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि एकचार हाडटलो अशी आस्त उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांणी उक्तायला। उद्योजक आणि आदले काँग्रेसीचे खासदार नवीन जिंदल हांणी आयज सांजवेळार नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयात पक्ष फुडाऱ्यांच्या हाजिरेत भाजपात प्रवेश केलो। तांणी आयज पयलींच सोशल मीडियाचेर काँग्रेसीचो राजीनामो दिल्ल्याची घोषणा केली। भारतीय जनता पक्षात येवप हे आपले भाग्य आणि राष्ट्राची सेवा करपा खातीर आपूण खर कष्ट करतलो असे जिंदल हांणी खबराकारांकडेन उलयताना सांगले। काँग्रेसीन लोकसभा वेचणुके खातीर आणि 3 उमेदवारांची वळेरी जारी केल्या। महाराष्ट्रातल्या चंद्रपूर लोकसभा सुवातेखातीर प्रतिभा धनुरकर, राजस्थानातल्या जयपूर लोकसभा सुवातेखातीर प्रताप सिंग कचारिया आज वेचणूक लढतले. राजस्थानातल्या दौसा मतदारसंघात पक्षान मुरारी लाल मीना उभो केला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.